सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि बोलणं सुरू आहे अशा काही ठिकाणांबद्दल जिकडे वाहतुकीची कोंडी स्पेसिफिकली या गोष्टीमुळे होते कारण आपण नीट गाड्या चालवत नाही बाबा. आणि यांमधलं पहिलं ठिकाण म्हणजे पंचवटी. पंचवटी कारंजा नव्हे, पंचवटी कारंजावरून आपण गाडी सरळ काढली की एक सिग्नल येतो, त्या सिग्नलच्या आल्याड एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या आल्याड एक थिएटर होतं, ते बंद पडलं आहे. त्या थिएटरच्याही अलीकडे एक टर्न आहे जो यू टर्न मारण्यासाठी जी जागा आहे, आपल्याला यू टर्न घेऊन परत पंचवटीकडे जाता येतं. तिथे काही घेणं देणं नसताना लोक रॉंग साईडमधून रिक्षा टाकत असतात, रॉंग साईडमधून गाड्या जात असतात, कारण पेट्रोल पंपावरून निघायचं आणि रॉंग साईडनी मालेगाव स्टँडकडे यायचं. हा प्रकार केल्यामुळे तिथे स्पेसिफिकली वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळते आणि ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा जास्त वाढत चाललेलं आहे. जो माणूस रॉंग साईड चाललेला असतो त्याचा ॲटिट्यूड तर सलाम करण्यासारखाच असतो, कारण आपल्याला असं वाटतं आपण रॉंग साईडनी जातोय म्हणजे काहीतरी हितकारक, देशहितकारक कार्य करतोय की काय बाबा. असो, असं एखादं ठिकाण तुम्हाला सुचत असेल ना जरा शेअर करा. नंबर आहे माझा 6601935, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर. उद्या मॉर्निंग नंबर 1 या विषयासंदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला करायची आणि असे जे एरियाज तुम्हाला दिसत असतील ना जरा माझ्या फेसबुक पेजवरती अपलोड करा त्या गोष्टी. आरजे रुद्रा -redfm नावाचं फेसबुक पेज आहे आपलं, तिकडे अपलोड करा. जरा बजाएंगे सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.